नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अनुजा क्षीरसागर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार. सिल्लोड इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल रॅपिड प्रकारात मनू भाकर अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. पणन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी न्यायालय माझ्या वहिनींना न्याय देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
ही योजना निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही, माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द. विरोधकांच्या पोटात चुकलंय, त्यांचा पराभव दिसू लागलाय, म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी. पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर, कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही, तो देखील न्याय देईल.
ही योजना कायम सुरू राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठवाड्याचा दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तसंच वॉटर ग्रीड प्रकल्पाचं पुनरुज्जीवन, विविध उद्योगांची उभारणी आदी विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमापूर्वी सिल्लोड शहरातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं छत्रपती संभाजीनगर इथं विमानतळावर आगमन झाल्यावर पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्श नागरी पतसंस्थेच्या शिष्टमंडळासोबत चिकलठाणा विमानतळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसंच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज नियोजित पोलीस भरती रद्द करण्यात आली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या उमेदवारांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला तेव्हाच संबंधितांनी भरती रद्द केल्याची सूचना उमेदवारांना द्यायला हवी होती असं दानवे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज स्वीकारले जातील असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील. यासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला अर्जदारांनी बळी पडू नये असं सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेतून भरण्याची आवश्यकता नसल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं. बीड जिल्ह्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर हे अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यातून बीड मतदारसंघात शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं प्रतिपादन क्षीरसागर यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शहराच्या नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत सविस्तर आदेश दिले आहेत. त्यात आपण हस्तक्षेप करणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणी याचिकाकर्ते मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी अजून हे प्रकरण न्यायालयात असल्यानं याबद्दल भाष्य करण्यास नकार दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात जूनमध्ये सरासरीच्या 106% पाऊस झाला असला तरी त्या तुलनेत पेरण्या केवळ 56% झाल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. राज्यभरात सर्वाधिक 136 मिलीमीटर इतका पाऊस छत्रपती संभाजीनगर विभागात झाला असून त्याखालोखाल नाशिक विभागात 114 तर अमरावती विभागात 110 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वात कमी 70% पाऊस हा नागपूर विभागात झाला आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पातल्या आरोग्य सुविधांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा झाली. यामध्ये नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी आदिवासी भागातल्या सिकल सेल आजाराचा मुद्दा उपस्थित केला. या आजाराच्या निर्मूलनासाठी अद्ययावत संशोधन केंद्र तसंच रुग्णालयं उभारण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याची मागणी पाडवी यांनी केली. कोरोना काळात अशा स्वयंसेवकांनी केलेल्या कामाकडे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लक्ष वेधत त्यांचं मानधन वाढवण्याची मागणी केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जागतिक कृषी मंच अर्थात वर्ल्ड अॅग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. मंचाच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्नसुरक्षा या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर 25 मीटर पिस्तूल रॅपिड प्रकाराच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. पात्रता फेरीत तिने 590 गुण मिळवत दुसरं स्थान गाठलं आहे. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत 2 कांस्य पदकं मिळवली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. तिरंदाजीत रिकर्व सांघिक स्पर्धेच्या मिश्र प्रकारात उपांत्यपूर्व फेरीसाठी अंकिता भकट आणि धीरज बोम्मादेवराय पात्र ठरले आहेत. बॅडमिंटनमध्ये आज लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत होणार आहे. नौकानयनात पुरुष गटात विष्णू सर्वानंद तर महिला गटात नेत्रा कुमारन यांची स्पर्धा आज होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज कोलंबो इथं नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकात 8 बाद 229 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा दुनीत वेल्लालगे 50 धावा काढून खेळत होता. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक 2 बळी घेतले आहेत. 55व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 16 ऑगस्टपर्यंत महामंडळाच्या जनसंपर्क विभागात जमा करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे. शेती विकास योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ऍपमध्ये पिकांची अचूक नोंद करावी असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसंच विविध शासकीय सुविधांसाठी ई पीक पाहणी हे मोबाईल ऍप देखील सुरू करण्यात आलंय. महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प 1 ऑगस्टपासून राज्यभर राबवण्यात येत असल्यानं सर्व शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ हिंगोली इथं आज भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं महास्वच्छता अभियान शहरात 1 ऑगस्टपासून राबवलं जात आहे. 1 तास शहराच्या स्वच्छतेसाठी ही या अभियानाची संकल्पना आहे. आज शहरातील सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत या अभियानाअंतर्गत परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. अंबाजोगाई तालुक्यातील साकूड रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा स्वाईन फ्लूची लागण होऊन मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान 17 जुलैला त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना स्वाईन फ्लूची लक्षणं दिसत असल्यानं डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती असं या अहवालात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार. सिल्लोड इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल रॅपिड प्रकारात मनू भाकर अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.